नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तामिळनाडू खातीर 5 नव्या रेल्वे सेवांक 5वो वावटो दाखयलो. भारतांत अस्तंत आशियांतल्या भारतीय नागरिकां खातीर मजत वाडयल्या. लेबनॉन आनी कतारांतल्यान वेवसायीक विमानांनी शेकड्यांनी भारतीयांक भारतांत हाडले. परत इराणान आखाती देशावेले हल्ले बेगोबेग थांबोवचे अशी मागणी करपी थाराव जोड राष्ट्रीय सुरक्षा परिशदेन मंजूर केला. FIH बायलांच्या हॉकी संवसारीक वस्तादपण पात्रताय 2026 सर्तीत काल सांजे हैदराबादात जाल्ल्या पूल बीच्या खेळात भारतान वेल्स पंगडाक 4-1 अशें हारयले. आनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळान इंडियन प्रिमियर लीग 2026 पहिल्या पांवड्याचे वेळापत्रक जाहीर केला. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल तामिळनाडू खातीर 5 नव्या रेल्वे सेवांक 5वो वांटो दाखयलो. तातूंत 2 अमृत भारत एक्सप्रेस, 2 एक्सप्रेस रेल्वे आनी 1 प्रवासी गाडी हांचो आस्पाव आसा. ही रेल्वे सेवा जोडणी पर्यटन, थळावी अर्थवेवस्था, तरणाट्यां खातीर घटमूट संद निर्माण करतली अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सोशल मिडिया पोस्टांत सांगलां. सुरू केल्ल्या गाडयां मदीं नागेरकोयल चारलपल्ली अमृत भारत एक्सप्रेस, पोदानूर धनबाद अमृत भारत एक्सप्रेस, रामेश्वरम मंगळुरू एक्सप्रेस, तिरुनेलवली मंगळुरू एक्सप्रेस, मायलादुथुराई तिरुवारुरू करैकुडी रेल्वे हांचो आस्पाव आसा. राज्यसभेत आयज ग्रामीण विकास मंत्रालयाच्या कामकाजाचेर चर्चा जातली. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सितारामन विनियोग विधेयक 2026 मांडटले. तातूंत भारताच्या एकत्रीत निधीतल्यान 2025-26 आर्थीक वर्सा खातीर सेवां खातीर कांय अतिरिक्त रक्कम फारीक करपाक आनी विनियोग करपाक अधिकृतताय दितले. काल लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला हांच्या आडचो अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानान न्हयकारलो. विरोधकांनी अध्यक्षांच्या प्रामाणीकपणाचेर प्रस्न उपरासीत केल्ले. हे दुर्दैव अशें सभाघरांतल्या चर्चेत जाप दितना भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी घरमंत्री अमित शाह हांणी म्हळें. लागीं 4 दशकां उपरांत अध्यक्षा आड अविश्वास प्रस्ताव हाडिल्लो जो संसदीय राजकारण आनी सभाघर दोगां खातीरूय एक खेदजनक घडणूक अशें तांणी सांगले. अध्यक्ष हो पुराय सभाघराचो आसता, खंयच्याय राजकीय पक्षाचो न्हय अशें ते उलयले. सभापतींच्या प्रामाणीकपणाचेर दुबाव येवंक फावना अशें पक्ष मानता म्हूण भाजपा आनी NDA हांणी लोकसभेच्या अध्यक्षा आड केन्नाच अविश्वास प्रस्ताव हाडूंक ना अशें तांणी सांगलें. इतले मजगतीं सभापती ओम बिर्ला हांकां काडून उडोवपाची मागणी आशिल्ल्या विरोधी पक्षाच्या थारावाचेर लोकसभेंतल्या चर्चेत भाजपाचे रविशंकर प्रसाद हांणी वांटो घेतना विरोधी पक्षांनी विरोधी पक्षांच्या कांय फुडाऱ्यांचो अहंकार भागोवपा खातीर हो थाराव हाडला अशें म्हळें.
माननीय स्पीकर साहब के खिलाफ जो प्रस्ताव आया है ये मैं पूरी जिम्मेवारी से कहूंगा उनके खिलाफ अविश्वास नहीं है. किसी के अहम की संतुष्टि के लिए बात कही गई है, किसी के अहंकार के संतुष्टि के लिए बात कही गई है.
भारतान अस्तंत आशियांतल्या भारतीय नागरिकां खातीर मजत वाडयल्या. लेबनॉन आनी कतारांतल्यान वेवसायीक विमानांनी शेकड्यांनी भारतीयांक भारतांत परत हाडले. बिरोधांतल्या भारतीय दुतावासाच्या म्हणण्या प्रमाण 177 भारतीय नागरिकांच्या पहिल्या गटाक वेवस्था केल्ल्या चार्टर विमानांतल्यान काल नवी दिल्लींत परतून हाडले. लेबनॉनांतले भारतीय राजदूत नूर रहमान शेख हांणी बेरूत रफीक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर ह्या गटाक निरोप दिलो. मजगतीं कतारांत आडकून उरिल्ले 500 परस चड भारतीय काल कतार एअरवेजच्या विमानांतल्यान भारतांत पावले अशी माहिती कतारांतल्या भारतीय दुतावासान दिल्या. प्रवासी नवी दिल्ली आनी मुंबयसयत वेगवेगळ्या सुवातेर वचपाक भायर सरले. फुडलो प्रवास बरो करपा खातीर कतार एअरवेज आयज भारतांत नवी दिल्ली आनी मुंबय अशी 2 अतिरिक्त उड्डाणां चलयतले. भारतीय नागरिकां खातीर पासपोर्ट जारी करपाची प्रक्रिया नेटान करपा खातीर खासा लक्ष दितात अशें दुतावासान म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केरळाचें नांव बदलून केरळम करपाच्या ह्या निर्णयाची NDAच्या बसकेंत तोखणाय केल्या. केरळमच्या कोची शारांत विकसीत केरळम विथ मोदी ह्या नांवान जाल्ले NDAचे बसकेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयताले.
आप सभी की बरसों से इच्छा थी कि केरला का नाम बदलकर केरलम किया जाए. केंद्र की हमारी बीजेपी NDA सरकार ने इस प्रस्ताव को मंजूरी दे दी है. भारत के इस सुंदरतम राज्य को अब मलयाली कल्चर के मुताबिक सही नाम मिला है, सही पहचान मिली है.
भूगोल, हवामान, तंत्रगिज्ञान असे जायते फायदे केरळात असतात असे त्यांनी सांगले. पर्यटन, प्रतिभा, तंत्रगिज्ञान ह्या क्षेत्रात नवी संद निर्माण जातली असे प्रधानमंत्री ह्या वेळार उलयले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रावेळान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. इराणान आखाती देशावेले हल्ले बेगोबेग थांबोवचे अशी मागणी करपी थाराव जोड राष्ट्र सुरक्षा परिषदेन मंजूर केला. हे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करतात आणि आंतरराष्ट्रीय शांतीकाय आणि सुरक्षेक गंभीर धोको निर्माण करतात असे परिषदेन म्हळा. हो थाराव 13 भोमतान मंजूर झालो जाल्यार दोन देश हे मतदानातल्यान पयस रावले. खंयच्याच देशान तांच्या विरोधात मतदान करूंक ना. इराणान, बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि जॉर्डन वेले सगळे हल्ले बेगोबेग थांबोवचे असे आवाहन हे थारावात केला. रशिया आणि चीनान ह्या थारावाचेर टिका करताना ह्या थारावात अमेरिका इस्रायलच्या इराणवेल्या हल्ल्याचो कसलोच उल्लेख ना असे म्हळा. मजगती इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डन होमूस समुद्र दुनीचेर नियंत्रण दवरला. हो म्हत्वाचो दर्यामार्ग असून तातूंतल्यान संवसारातली सुमार 20% तेल आणि वायू पुरवण जाता. ह्या संघर्षाक लागून कच्च्या तेल आणि एलएनजीच्या दरात वाढ झाल्या आणि त्याचा परिणाम संसारभरातल्या गिरायक आणि व्यवसायिकांचेर झाला. अस्तंत आशियात तणाव नेटान वाढत असा. इराणान पर्शियन आखातातल्या व्यापारी जहाजांक लक्ष्य करून संयुक्त अरब अमिरातीतल्या विमान येरादारीच्या मुळाव्या साधन सुविधांचेर हल्लो करपाचो यत्न केला. पुण्य अबुधाबी विमानतळार लागसार उजो लागलो आणि ताचेर रोखडेच नियंत्रण हाडपाक यश मेळले असे अबुधाबी प्रशासनान म्हळा. हाचे आदी 11 दुबय आंतरराष्ट्रीय विमानतळाचेर ड्रॉन हल्ल्यात भारतीय नागरिकांसयत 4 जखमी जाल्ले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सान आपल्या नौदळान हॉर्मुझ समुद्रधुनीतल्यान 2 जहाजांचेर हल्लो करून तांकां धरले असे म्हळा. इराणी बँकेचेर जाल्ल्या हल्ल्याक जाप दितना ह्या वाठारांतल्या अमेरिका आनी इस्रायल कडेन संबंधीत आशिल्ल्या आर्थिक केंद्राक आनी बँकांक लक्ष्य करपाक शकता अशी शिटकावणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सान दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज नवी दिल्लीत शेतकी अन्न प्रणालीत बायलो ह्या विशींच्या जागतीक परिशदेंत उक्तावण करतल्यो. प्रगतीक गती दिवप, नव्या उंचायेर पावप असो ह्या 3 परिशदेचो विशय आसा. केंद्रीय शेतकी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान लेगीत ह्या वेळार हाजीर आसतले. ही कार्यावळ जोड राष्ट्र संघटनेन जाहीर केल्ल्या आंतरराष्ट्रीय बायला शेतकार वर्ष 2026 वेळार जाता असे भारतीय शेतकी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ ML जाट हांणी सांगले. हवामान खात्यान आयज गुजरातात कडक उष्णतायेच्या ल्हारां खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडले 2 देरादेगे वेले कर्नाटक केरळ माहेर अशीच परिस्थिती आसतली असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड आणि ईशान्य वाठारात आयज गडगड आणि वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हिमाचल प्रदेश, अस्तंत बंगालातल्या दोंगराळ वाठारांनी तसेच सिक्कीमातूय आयज अशीच परिस्थिती आसतली अशें हवामान खात्यान सांगला. FIH बायलांच्या हॉकी संवसारीक वस्तादपण पात्रताय 2026 सर्तीत काल सांजे हैदराबादेत जाल्ल्या पूल बीच्या खेळात भारतान वेल्स पंगडाक 4-1 असे हारयले. नवनीत कौर हिणे 3 गोल तर साक्षी राणान 1 गोल केलो. ह्या जैता सयत भारतान उपांत्य फेरयेतली सुवात निश्चित केल्या. फाल्यां उपांत्य फेरयेत भारत इटली पंगडा आड खेळटलो. BCCI इंडियन प्रिमियर लीग 2026 पहिल्या पांवड्याचे वेळापत्रक जाहीर केला. ह्या पांवड्यार 28 ते 12 2026 मजगती खेळ जातले. मंगळूरला एम चिन्नस्वामी स्टेडियमात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद पंगडा मधल्या खेळात ह्या सर्तीची सुरुवात जातली. आणि आता खबर सोपोवच्या पहिली परतून एक मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल तामिळनाडू खातीर 5 नव्या रेल्वे सेवांक 5 वांटो दाखयलो. भारतान अस्तंत आशियातल्या भारतीय नागरिकां खातीर मजत वाढयल्या. लेबनॉन आणि कतारांतल्यान वेवसायीक विमानांनी शेकड्यांनी भारतीयांक भारतात हाडले. परत इराणान आखाती देशावेले हल्ले बेगोबेग थांबोवचे अशी मागणी करपी थाराव जोड राष्ट्र सुरक्षा परिषदेन मंजूर केला. FIH बायलांच्या हॉकी संवसारीक वस्तादपण पात्रताय 2026 सर्तीत काल सांजे हैदराबादेत जाल्ल्या पूल बीच्या खेळात भारतान वेल्स पंगडाक 4-1 असे हारयले. आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळान इंडियन प्रिमियर लीग 2026 पहिल्या पांवड्याचे वेळापत्रक जाहीर केला. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.